माझा बाईला मुलगा झाला. सूर्यास म्हणतो उगवू नको आणि चंद्रास म्हणतो मावळू नको. जसा पूर्वीचा चंद्र असतो अशा प्रमाणे रूपवान बाळच्या चांगुणाला झालेला
आहे.
तीन दिवसाची होत्री पुंडी केली, तीन दिवसाची होत्री पुंडी केली, पाचव्या दिवशी पाचवी शंकराने प्रसाद त्या चांगुणाला दिला.
बर,
चांगुणाने काय केलं? बर,
काय केलं?
तो प्रसाद मुखी भक्षण केला.
हा,
आणि यामुळे चांगुणा गर्भ सामावला.
बर,
नवका महिना नऊ दिवसाने चांगुणा प्रसूत झाली.
झाल्यानंतर काय झालं?
तीन दिवसाची त्रिपुंडी केली. पाचा दिवसा पाचवी झाली.
झाली.
सहाव्या दिवशी गोकुळ पुजला.
पुजला.
आया बायांच्या ओट्या खाना खोबऱ्याने भरल्या.
भरल्या.
बाराव्या दिवशी बारस केलं. भट ब्राह्मण वाड्यामध्ये आणलं.
बर,
पोती पंचांग वाचून पाहिलं.
पाहिलं.
आणि अगदी आनंदानं त्याचं नाव चिलिया ठेवलं.
चिलिया बाळ ठेवलं.
तेव्हा बाळ म्हणजे कसा होता?
कसा होता? बर,
बाळ पडला भूस्थळी आणि बाळाची माता बाळाचा सांभाळ करी.
सांभाळ करी.
अशा प्रमाणे तो बाळ पाळण्यामध्ये घालून आणि मग त्या बाळाच्या बारशाला नऊ पाच सवाशिनी मिळून पाळणा कसा गायला?
कसा गायला? बर,
पहिल्या महिन्याला पहिला मासुंडा, पहिल्या महिन्याला पहिला मासुंडा, गर्भ नारीचा रंग पिवळा, पिंड घडवी तो हा देव सावळा, दुबाळा दुदू,
पिंड घडवी तो हा देव सावळा, दुबाळा दुदू, पिंड घडवी तो हा देव सावळा, दुबाळा दुदू.
दुसऱ्या महिन्याला बाजूर बंद, महिन्याला बाजूर बंद, हिरव्या चोळीवरती साडीला चांद, माय बापाला झाला आनंद, दुबाळा दुदू,
माय बापाला झाला आनंद, दुबाळा दुदू, माय बापाला झाला आनंद, दुबाळा दुदू.
तिसऱ्या महिन्याला कोणाला ठाव, महिन्याला कौणाला ठाव, हळदी कुंकवाच लेणच द्याव, ओटी भरून खोबर खाव, दुबाळा दुदू,
ओटी भरून खोबर खाव, दुबाळा दुदू, ओटी भरून खोबर खाव, दुबाळा दुदू.
चौथ्या महिन्याला कुटुंबात देणं, महिन्याला कुटुंबात देणं, अन्न पाणी तिला लागणार गोड, कवळ्या पानास हो बांधाव वीड, दुबाळा दुदू,
कवळ्या पानास हो बांधाव वीड, दुबाळा दुदू, कवळ्या पानास बांधाव वीड, दुबाळा दुदू.
पाचव्या महिन्याला पाचवी फेरान, या महिन्याला नवस केला रंगीत पडना वाहिन तुझला रेशमी गोंड हो लावीन त्याला दुबाळा दुदू
रेशमी गोंड लावीन त्याला दुबाळा दुदू रेशमी गोंड लावीन त्याला दुबाळा दुदू
नव्या महिन्याला जन्मला बाळ नव्या महिन्याला जन्मला बाळ बाळ जन्मले रूप मंजूळ खेळ खेळतो कृष्ण गोपाळ तू बाळा दुदू
खेळ खेळतो कृष्ण गोपाळ तू बाळा दुदू खेळ खेळतो कृष्ण गोपाळ तू बाळा दुदू
सरत्या पाळण्याचा शेवट झाला पाण्याचा शेवट